रूथ अध्याय 3। रूथची सासू नामी तिला म्हणाली, माझ्या मुली, तुझे चांगले होऊन तुला विसाव्यासाठी एखादे स्थळ मिळावे म्हणून मला शोध करावयास नको काय? तर हे पहा, ज्याच्या नोकरिणींबरोबर तू राहिलीस तो बवाज आपला नातलग नव्हे काय? तो आज रात्री खळ्यात सातू उफाडणार आहे, तर तू शुद्ध हो, सुगंधित तेल लाव आणि वस्त्र बदलून खळ्यात जा, पण त्याचे खाणे पिणे संपेपर्यंत तू त्याच्या नजरेला पडू नकोस। तो कोठे झोपतो ते पाहून ठेव आणि तो झोपला म्हणजे तू जाऊन त्याच्या पायावरचे पांघरून काढून तेथे झोपून राहा, मग काय करावयाचे ते तोच तुला सांगेल। ती म्हणाली, तुम्ही सांगता ते सर्व मी करीन। तिने खळ्यात गेल्यावर आपल्या सासूच्या सांगण्याप्रमाणे केले। खाणे पिणे झाल्यावर त्याचे मन प्रसन्न होऊन तो जाऊन धान्याच्या राशीच्या बाजूला झोपला। मग ती गुपचूप जाऊन बवाजाच्या पायावरचे पांघरून काढून तेथे झोपली। मग मध्यरात्र झाल्यावर तो दचकून जागा झाला आणि वर डोके करून पाहतो तो आपल्या पायापाशी कोणी स्त्री झोपलेली आहे असे त्याच्या दृष्टीला पडले। तेव्हा तो तिला म्हणाला, तू कोण आहेस? ती म्हणाली, मी आपली दासी रूथ आहे। या आपल्या दासीला आपल्या पांघरुणाखाली घ्या, कारण आमचे वतन सोडविण्याचा अधिकार आपल्याला आहे। तो म्हणाला, मुली, परमेश्वर तुझे कल्याण करू, तू पहिल्यापेक्षा दुसऱ्या वेळेस अधिक प्रेमपणा दाखविलास, कारण धनवान किंवा गरीब अशा कोणत्याही तरुणाच्या मागे तू गेली नाहीस। तर मुली, भिऊ नको, तू म्हणतेस तसे मी तुझ्या संबंधाने करतो, कारण माझ्या गावच्या सर्व लोकास माहीत आहे की तू सद्गुणी स्त्री आहेस। मी तुझे वतन सोडवावयास जवळचा नातलग आहे खरा, तथापि माझ्याहूनही जवळचा आणखीन एक नातलग आहे। तू रात्रभर येथे राहा आणि सकाळी तो तुझ्या संबंधाने नातलगाचे काम करण्यास तयार झाला तर बरेच आहे, त्यास ते करू दे, पण तुझ्या संबंधाने तो नातलगाचे काम करण्यास तयार झाला नाही तर परमेश्वराच्या जीवितांची शपथ, ते मी करीन, सकाळपर्यंत झोपून राहा। ती त्याच्या पायाशी झोपून राहिली आणि मग मनुष्य मनुष्यास ओळखेल इतके उजाडले त्याच्या अगोदर ती उठली, कारण बवाजाने तिला सांगितले होते की खळ्यात कोणी स्त्री आली होती हे कोणाला कळता कामा नये। तो तिला म्हणाला, तुझ्या अंगावरची चादर आणून पसरून धर। तिने ती पसरल्यावर त्याने 6 मापे 7 मोजून तिच्या पदरात टाकले व तिच्या खांद्यावर ठेवले। मग तो गावात गेला। सासूकडे ती आली तेव्हा ती तिला म्हणाली, माझ्या मुली, कसे काय झाले? तेव्हा त्या मनुष्याने जे केले ते तिने तिला सगळे सांगितले। तिने सांगितले, 6 मापे 7 त्याने मला दिले। तो म्हणाला, आपल्या सासूकडे रिकाम्या हाताने जाऊ नको। ती म्हणाली, मुली, या गोष्टींचा कसा काय परिणाम होतो हे समजेपर्यंत तू स्वस्थ राहा, कारण आज तो मनुष्य या गोष्टींचा शेवट लावल्याशिवाय शांत राहणार नाही।